चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बांगलादेशामध्ये सरकारी कारखान्यांची साखर विक्री ठप्प, स्वस्त आयातीत साखरेमुळे अडचणीत वाढ। 342 करोड टीका रुपयांची एकूण 57,065 टन साखरेची विक्री न झाल्यामुळे बांगलादेशामध्ये सरकारी मालकी असणाऱ्या साखर कारखान्यांना कर्मचाऱ्यांचा पगार आणि शेतकऱ्यांच्या थकबाकीनं अडचणीत आणलं आहे। बांगलादेशात साखर आणि खाद्य उद्योग निगम अंतर्गत 15 कारखान्यांमध्ये उत्पादित साखर गोदामात पडली, तर बांगलादेशाच्या इतर राज्यातील मालकी असणारी ट्रेडिंग कॉर्पोरेशन स्थानिक बाजारातून कमी दरात मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली साखर विकत आहे। BSFICच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साखर निगमचे डीलर देखील निगममधून साखर खरेदी करण्यास तयार नाहीत, कारण आयातीत साखरेची किंमत BSFICच्या साखर दरापेक्षा कमी आहे। कारखान्यांना सांगितलं आहे की त्यांनी अतिरिक्त साखर विकून श्रमिकांचे पैसे भागवावेत, यासाठी सरकारकडून निधी मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे। BSFICचे चेअरमन सनत कुमार साहा यांनी सांगितलं की रमजानच्या महिन्यात खासगी रिफायनरच्या फायदा वसुली प्रयत्नाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत। खासगी क्षेत्रातून आयातीत आणि परिष्कृत साखर देखील BSFIC साखरेच्या तुलनेत कमी किमतीत विकली जात आहे।